चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांना 14 दिवसांच्या आत उसाचे पैसे द्या। डीएम अखिलेश तिवारी यांनी कलेक्ट्रेटमध्ये साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी समीक्षा बैठक केली। बैठकीत हरगाव, पिसवा, रामगड, जवाहरपूर, महमूदाबाद, ऐरा, कुंभी, अजबपूर, हरियावा एवं हैदरगडचे अधिकारी आणि सहकारी ऊस विकास समिती उपस्थित होते। डीएम यांनी हरगाव आणि महमूदाबादच्या ऊस थकबाकी देण्याच्या मंद हालचालींवर नाराजी दाखवली। शासनाचे कडक निर्देश आहेत की याचं पालन निष्ठेनं केलं जावं, अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल। डीएम यांनी सांगितलं की सर्व कारखाने ऊस मूल्य आणि विकास अंशदानाच्या निश्चित कालावधीत थकबाकी देण्याचं निश्चित करावं। ऐरा साखर कारखान्यावर गेल्या गाळप हंगाम 2018-19 उर्वरित उसाचे पैसे बाकी आहेत। वर्तमान सत्राचे आजपर्यंत उसाचे पैसे दिलेले नाहीत, यावर डीएम नाराज झाले। कारखाना अधिकाऱ्यांनी 10 फेब्रुवारी 2020 100% थकबाकी भागवण्याचं आश्वासन दिलं। ऊस रिकव्हरीमध्ये रामगड कारखाना 12.65% प्रदेशात प्रथम स्थान मिळण्यावर डीएम यांनी व्यवस्थापनाचं कौतुक केलं। बैठकीमध्ये एडीएम विनय पाठक, ऊस अधिकारी संजय सिसोदिया, उमाकांत पाठक, आशिष बन्सल, डी के शर्मा, डॉक्टर अनूप सिंह आदी उपस्थित होते।